चीनीमंडी.com पॉडकास्ट।
प्रलंबित मागण्यांसाठी मजुरांची कारखाना गेटवर निदर्शने। साखर कारखान्याच्या मजूर संघाकडून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले। धरणे आंदोलनामध्ये वर्कर्स युनियनचे अध्यक्ष रामानंदन ठाकूर, सचिव मनोज कुमार, साखर कारखाना मजूर सभेचे अध्यक्ष, महासचिव सह भारत शहा, नंदलाल ठाकूर, अवधेश कुमार सिंग आदींचा समावेश होता। साखर कारखान्याच्या मुख्य गेटवर डझनभर मजुरांनी आपल्या मागणीसाठी निदर्शने केली। दरम्यान साखर कारखान्याच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी मजुरांना हटवण्याचा बळाचा प्रयत्न केला। मजुरांनी सांगितले की आम्ही आमच्या मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करत होतो, पण कारखाना व्यवस्थापनाकडून आमच्यावर बळाचा वापर करण्यात आला। मुख्य गेट जवळच्या रस्त्यालगत मजुरांची निदर्शने सुरू ठेवली। कारखान्यात काम करणाऱ्या जवळपास 400 कामगारांना साखर कारखाना व्यवस्थापनाने 2 महिन्यांसाठी पे ऑफ वरून कामावरून काढून टाकले। 11 मेला साखर कारखाना व्यवस्थापनाकडून नोटीस देऊन कारखान्याने मेन गेट लावून घेण्यात आले, तर वीज, पाणी आणि अशा अनेक आपत्कालीन सेवा चालू ठेवल्या आहेत, जिथे काही लोक काम करत आहेत। कारखाना DGM इलेक्ट्रिशियन अनुप कुमार पात्रा यांच्याशिवाय काही इतरत्र कर्मचाऱ्यांना किसान भवनजवळ अज्ञात मजुरांकडून मारपीट करण्याबाबत व्यवस्थापन बोलत आहेत। याबाबत व्यवस्थापनाकडून स्थानिक ठाण्यांमध्ये तक्रार देऊन इलेक्ट्रिशियनकडून मारपीट करणे तसेच कार्यात बाधा आणण्याचा आरोप करून कारवाईची मागणी केली आहे। यानंतर सुरक्षेचा विचार करून रीगा पोलीस ठाण्याकडून कारखान्यांच्या मुख्य गेटवर पोलिसांना तैनात केले आहे।